फिलहाल तो वो एग्जाम्स देने वाले सबके दिमाग में टेंशन हाई रेटेड हो गया होगा।
Red FM,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। एग्जाम म्हटलं की टेन्शन येतच, त्याच्यामध्ये काही एक शंका नाहीये। पण कसं आहे ना, टेन्शन आल्यावरती किंवा आयुष्यात फेल्युअर आल्यावरती कसं वागायला पाहिजे, किंवा जे सेलिब्रिटीज असतात किंवा जे मोठे सक्सेसफुल लोक असतात ते कसं वागतात, समीर सरांनी सुद्धा सांगितलंय की जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये फेल्युअर आलं तेव्हा त्यांनी ते फेल्युअर कसं फेस केलं। तुमच्या लाईफ मध्ये जर कधी फेल्युअर वगैरे आलं तर तुम्ही ते कसं फेस केलं?
फेल्युअर आलं तर मी शांतपणे झोपतो त्या दिवशी, आणि तो एक आयुष्याचा भाग आहे। कारण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह झाली तर काय मजा आहे त्यामध्ये, खरी गोष्ट निगेटिव्ह मिळाली की त्यातनं एक वेगळी एनर्जी मिळते आणि ती एनर्जी मिळून आपण त्याच्या चौपट काम करतो। तर त्यामुळे ते फेल्युअर असेल तर ते फेल्युअर नाहीये, टेक इट पॉझिटिव्ह। त्याला निगेटिव्हिटी काय नाहीये की फेल्युअर हे सगळं काय नाहीये। फेल्युअर हे आपण दरवेळेस म्हणतो ना की मोठी लीप घेण्याच्या आधी आपण दोन स्टेप मागे जातो आणि उडी मारतो, आणि ती उडी कुणीही मारू शकत।
एक्झॅक्टली, म्हणजे फेल्युअर ही अशी गोष्ट आहे की आपल्याला जास्त सक्सेस मिळणार असेल ना त्याच्यासाठीची ही पहिली पायरी असते। म्हणजे हे सगळ्यांनी सांगितलंय, पण आपण त्याच्यावरती विश्वास कधी ठेवतो कधी नाही ठेवत, कधी डिप्रेस होऊन जातो, तर तसं न करता एक्झाम्सच्या काळामध्ये बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आणि चिलॅक्स राहायचं, एकदम रिलॅक्स राहायचं आणि छान एक्झामचा अभ्यास करायचा। अजून आपण समीर सरांची गप्पा मारणार आहोतच थोड्या वेळात। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।